प्रभाग क्रमांक 11, रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर, कोथरूड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान कसं करायचं ते आता पाहूया. अ जागेसाठी अनुक्रमांक 3 हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबा. त्याच मशीनवर ब जागेसाठी ब गट मधील अनुक्रमांक 4 तृप्ती निलेश शिंदे यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबा. शेजारच्या मशीनवर क जागेसाठी अनुक्रमांक 1 कांता नवनाथ खिलारे यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबा. ड जागेसाठी योग्य आणि सक्षम वाटणाऱ्या उमेदवारासमोरील बटन दाबा. ही चारही बटणं दाबल्यानंतर एक बझर वाजेल, तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं तुम्हाला समजेल. लक्षात ठेवा, घड्याळाला दिलेला मत म्हणजे आपल्या प्रभागाच्या विकासाला दिलेला मत.